योहानाचे पहिले पत्र, पहिले योहान अध्याय एक। जगाच्या सुरुवातीपासून हे होते, हे आम्ही ऐकले आहे, आम्ही आमच्या डोळ्यांनी ते पाहिले आहे, आम्ही ते निरखून पाहिले आहे, आम्ही ते आमच्या हातांनी चाचपले आहे। जो शब्द जीवन देतो त्याविषयी आम्ही बोलत आहोत, ते जीवन आम्हास प्रकटविण्यात आले, आम्ही ते पाहिले आहे, त्याविषयी आम्ही साक्ष देतो, आणि त्या अनंत काळच्या जीवनाविषयी आम्ही तुम्हाला घोषणा करीत आहोत। ते जीवन पित्याबरोबर होते आणि ते आम्हाला प्रकटविण्यात आले, आम्ही ते पाहिले आहे व ऐकले आहे, आणि आम्ही आता ते तुम्हालाही घोषित करीत आहोत, यासाठी की तुमचीही आमच्यासह सहभागिता असावी। आमची सहभागिता तर देवपिता व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याचबरोबर आहे। म्हणून आम्ही तुम्हाला या गोष्टींविषयी लिहित आहोत यासाठी की तुमचा आनंद पूर्ण व्हावा। आणि हा संदेश आहे जो आम्ही येशू ख्रिस्ताकडून ऐकला आहे आणि जो आम्ही तुम्हाला घोषित करीत आहोत। देव प्रकाश आहे आणि त्याच्यामध्ये मुळीच अंधार नाही। जर आम्ही म्हणतो की आमची देवाबरोबर सहभागिता आहे पण पापाच्या अंधारामध्ये आम्ही राहतो, तर आम्ही खोटे बोलत आहोत व आम्ही सत्याला अनुसरत नाही। पण जर आम्ही प्रकाशात चालतो जसा देव प्रकाशात आहे, तर आमचे विश्वासणारे या नात्याने एकमेकांबरोबर सहभागिता आहे, आणि देवाचा पुत्र येशू याचे रक्त आम्हाला सर्व पापांपासून शुद्ध करते। जर आम्ही असे म्हणतो की आमच्यामध्ये कोणतेही पाप नाही, तर आम्ही स्वतःला फसवीत आहोत आणि आमच्यामध्ये सत्य नाही। जर आम्ही आमची पापे कबूल करतो, तर आमच्या पापांपासून आम्हाला क्षमा करण्यास देव विश्वासू व न्यायी आहे, आणि आमच्या सर्व अनितीपासून तो आम्हाला शुद्ध करतो। जर आम्ही म्हणतो की आम्ही पाप केले नाही, तर आम्ही देवाला लबाड ठरवितो आणि त्याचा संदेश आमच्या अंतकरणात नाही। पहिले योहान अध्याय दोन। माझ्या प्रिय मुलांनो, तुम्ही पाप करू नये यासाठी मी तुम्हाला या गोष्टी लिहित आहे। पण जर एखादा पाप करतो, तर पित्याकडे आमच्या वतीने विनवणी करणारा मध्यस्थ आमच्याकडे आहे, तो येशू ख्रिस्त आहे, जो नीतिमान आहे, तो अर्पण आहे, जो आमचे पाप आमच्यापासून काढून घेतो, आणि केवळ आमचेच पाप नव्हे तर सगळ्या जगाचे पाप काढून घेतो। जर आम्ही त्याच्या आज्ञा पाळतो, तर हाच मार्ग आहे ज्याविषयी आम्हाला खात्री आहे की आम्ही देवाला खऱ्या अर्थाने ओळखले आहे। जो असे म्हणतो की मी देवाला ओळखतो आणि त्याच्या आज्ञा पाळत नाही, तर तो लबाड आहे आणि त्याच्यामध्ये सत्य नाही। पण जर कोणी देवाची शिकवण पाळतो, तर देवाविषयीचे त्याचे प्रेम त्याच्यामध्ये पूर्ण झाले आहे। हाच मार्ग आहे ज्याद्वारे आम्ही खात्री बाळगू शकतो की आम्ही देवामध्ये आहोत। मी देवामध्ये राहतो असे जो म्हणतो, त्याने जसा येशू जगला तसे जगले पाहिजे। प्रिय मित्रांनो, मी तुम्हाला नवी आज्ञा लिहित नाही, तर जुनीच आज्ञा लिहित आहे जी तुम्हाला सुरुवातीपासूनच देण्यात आली होती। ती जुनी आज्ञा म्हणजे जो संदेश तुम्ही ऐकला आहे तीच आज्ञा आहे। शिवाय नवीन आज्ञेप्रमाणे मी तीच विषयी लिहितो, कारण या गोष्टीविषयीचे सत्य ख्रिस्ताच्या जीवनामध्ये आणि तुमच्या जीवनामध्ये दर्शविण्यात आली। कारण अंधार नाहीसा होत आहे व खरा प्रकाश अगोदरपासूनच प्रकाशत आहे। जो असे म्हणतो की तो प्रकाशात आहे आणि तरीही आपल्या भावाचा द्वेष करतो, तो अजून सुद्धा अंधारात आहे। जो आपल्या भावावर प्रेम करतो, तो प्रकाशात राहतो, आणि त्याच्या जीवनामध्ये अशी कोणतीही गोष्ट नसते जी एखाद्याला पापात पाडण्यास भाग पडते। पण जो आपल्या भावाचा द्वेष करतो, तो अंधारात आहे, तो अंधारात जगत आहे व तो कोठे जात आहे हे त्याला कळत नाही, कारण अंधारामुळे तो अंधळा झालेला आहे। प्रिय मुलांनो, मी तुम्हाला लिहित आहे कारण ख्रिस्तामुळे तुमच्या पापांची क्षमा झालेली आहे। वडिलांनो, मी तुम्हाला लिहितो कारण जो सुरुवातीपासून अस्तित्वात आहे त्याला तुम्ही ओळखता। तरुणांनो, मी तुम्हाला लिहित आहे कारण दुष्टावर तुम्ही जय मिळविला आहे। मुलांनो, मी तुम्हाला लिहित आहे कारण तुम्हाला पिता माहित आहे, वडिलांनो, मी तुम्हाला लिहिले कारण जो सुरुवातीपासून अस्तित्वात आहे त्याची तुम्हाला ओळख झाली आहे. तरुणांनो, मी तुम्हाला लिहिले कारण तुम्ही सशक्त आहात. देवाचे वचन तुमच्यामध्ये राहते कारण तुम्ही दुष्टावर मात केली आहे. जगावर किंवा जगातील गोष्टींवर प्रेम करू नका. जर कोणी जगावर प्रेम करतो तर पित्याविषयी त्याच्या अंतकरणात प्रेम नाही. कारण जगात जे सर्व काही आहे ते म्हणजे पापी देहाला संतोष विणारी लैंगिक वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची पुशारकी हे पित्यापासून नाहीत तर जगापासून आहेत. जग व जगातील वासना नाहीशा होत आहेत, पण जो देवाच्या इच्छेप्रमाणे करतो तो अनंत काळपर्यंत जगेल. माझ्या मुलांनो, शेवट जवळ आला आहे आणि तुम्ही ऐकल्याप्रमाणे ख्रिस्तविरोधी येत आहेत आणि आताही पुष्कळ ख्रिस्तविरोधी दिसू लागले आहेत. त्यामुळेच आम्हाला कळते की शेवट जवळ आला आहे. ते आमच्यातूनच बाहेर निघाले पण ते खऱ्या अर्थाने आमच्यातील नव्हतेच. मी हे म्हणतो कारण जर ते खरेच आमच्यातील असते तर ते आमच्यात राहिले असते. पण ते गेले यासाठी की त्यांना आम्हाला दाखवायचे होते की त्यांच्यातील कोणीच आमचा नव्हता. पण जो पवित्र असा ख्रिस्त याने तुमचा आत्म्याने अभिषेक केला आहे म्हणून तुम्हा सर्वांना सत्य माहीत आहे. मी तुम्हाला सत्य माहीत नाही म्हणून लिहित नाही, पण तुम्हाला ते माहीत आहे कारण सत्यापासून कोणतेच असत्य येत नाही. येशू हा ख्रिस्त नाही असे म्हणणारा खोटा नाही काय? असा मनुष्य ख्रिस्तविरोधी आहे. तो पिता आणि पुत्र या दोघांनाही नाकारतो. जो पुत्राचा नाकार करतो त्याला पिताही नसतो, पण जो पुत्राला मानतो त्याला पिताही असतो. तुमच्या बाबतीत जे तुम्ही सुरुवातीपासून ऐकले आहे त्यामध्येच राहा. सुरुवातीपासून जे तुम्ही ऐकले त्यात जर तुम्ही राहाल तर तुम्ही पुत्रामध्ये व पित्यामध्ये राहाल. आणि देवाने आम्हाला जे देण्याचे अभिवचन दिले आहे ते म्हणजे अनंत काळचे जीवन होय. जे तुम्हाला फसविण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांच्याविषयी मी तुम्हाला या गोष्टी लिहित आहे. पण तुमच्या बाबतीत म्हटले तर ज्या पवित्र व्यक्तीकडून तुम्हाला अभिषेक करण्यात आला तो तुमच्यामध्ये राहतो, म्हणून दुसऱ्या कोणी तुम्हाला शिकवावे याची गरज नाही. त्याऐवजी ज्या आत्म्यासह तुमचा अभिषेक पवित्र व्यक्तीकडून झाला या सर्व गोष्टीविषयी तो तुम्हाला शिकवितो. आणि लक्षात ठेवा की तो खरा आहे आणि खोटा मुळीच नाही. जसे त्याने तुम्हाला जे करण्यास शिकविले आहे तसे तुम्ही ख्रिस्तामध्ये राहा. म्हणून आता प्रिय मुलांनो, ख्रिस्तामध्ये राहा यासाठी की जेव्हा ख्रिस्त प्रकट होईल तेव्हा आम्हाला दृढ विश्वास मिळेल व जेव्हा तो परत येतो तेव्हा त्याच्याद्वारे आम्ही लज्जित केले जाणार नाही. जर तुम्हाला माहीत आहे की ख्रिस्त नीतिमान आहे तर जे लोक चांगले काम करतात ते देवाचे पुत्र आहेत हे देखील तुम्हाला कळेल. पहिले योहान अध्याय 3. पित्याने आपल्यावर जे महान प्रेम केले आहे त्याविषयी विचार करा. आम्हाला देवाची मुले म्हणण्यापर्यंत त्याने प्रेम केले आणि आम्ही खरोखरच देवाची मुले आहोत. या कारणामुळे जग आम्हाला ओळखत नाही कारण त्यांनी जगाने ख्रिस्ताला ओळखले नाही. प्रिय मित्रांनो, आता आम्ही देवाचे मुले आहोत आणि भविष्यकाळात कसे असेल ते अजून माहीत करून देण्यात आले नाही. तरीही आम्हाला माहीत आहे की जेव्हा ख्रिस्त पुन्हा येईल तेव्हा आम्ही त्याच्यासारखे असू, कारण तो जसा आहे तसे आम्ही त्याला पाहू. आणि ज्या प्रत्येकाने ही आशा ख्रिस्तावर ठेवली आहे तो स्वतःला शुद्ध करतो जसा ख्रिस्त शुद्ध आहे. प्रत्येकजण जो पाप करतो तो देवाचा नियम मोडतो, कारण पाप हे नियमभंग आहे. लोकांचे पाप घेऊन जाण्यासाठी ख्रिस्त प्रकट झाला हे तुम्हास माहीत आहे आणि त्याच्यामध्ये कोणतेही पाप नाही. प्रत्येकजण जो ख्रिस्तामध्ये राहतो तो पाप करीत राहत नाही. प्रत्येकजण जो पाप करीत राहतो त्याने त्याला पाहिले नाही आणि त्याला तो ओळखत सुद्धा नाही. प्रिय मुलांनो, तुम्हाला कोणी फसवू नये. जो योग्य ते करतो तो जसा ख्रिस्त चांगला आहे तसा चांगला आहे. जो पापमय जीवन जगतच राहतो तो सैतानाचा आहे, कारण सैतान सुरुवातीपासून पाप करीत आहे आणि सैतानाची कामे नष्ट करावी या उद्देशानेच देवाचा पुत्र प्रकट झाला. जो देवाचा पुत्र झाला आहे तो कोणीही पाप करीत नाही, कारण खुद्द देवाचे बी त्या व्यक्तीमध्ये असते. त्यामुळे तो पापात राहू शकत नाही, कारण तो देवाचे मूल बनला आहे. जी देवाची मुले आहेत व जी सैतानाची मुले आहेत त्यांना तुम्ही अशा प्रकारे सांगू शकता, प्रत्येक जण जे योग्य ते करीत नाही आणि जो त्याच्या भावावर प्रेम करीत नाही तो देवाचा नाही. आपण एकमेकांवर प्रीती करावी ही शिकवण आपण सुरुवातीपासून ऐकली आहे. काईन जो त्या दुष्टाचा सैतानाचा होता तसे आम्ही असू नये, कारण त्याने त्याच्या भावाला मारले आणि कोणत्या कारणासाठी त्याने त्याला मारले, त्याने तसे केले कारण त्याची स्वतःची कृत्ये दुष्ट होती, तर त्याच्या भावाची कृत्ये चांगली होती. बंधूंनो, जर जग तुमचा द्वेष करते तर त्याचे आश्चर्य मानू नका. आपल्याला माहित आहे की आपण मरणातून जीवनात गेलो आहोत, कारण आपण आपल्या बंधूवर प्रीती करतो. जो प्रीती करीत नाही तो मरणात राहतो. जो कोणी आपल्या भावाचा द्वेष करतो तो खुनी आहे, आणि तुम्हाला माहित आहे की खुनी माणसाला त्याच्या ठाई असलेले अनंत कालचे जीवन मिळत नाही. अशा रीतीने ख्रिस्ताने आपल्यासाठी स्वतःचा जीव दिला. यामुळे प्रेम काय आहे ते आपल्याला समजते. म्हणून आपण देखील आपल्या भावासाठी जीव दिला पाहिजे. जर कोणाजवळ जगिक संपत्ती आहे आणि त्याचा भाऊ गरजेत आहे हे तो पाहतो, पण तरीही त्याच्यावर दया करीत नाही, तर त्याच्यामध्ये देवाची प्रीती राहते असे आपण कसे म्हणू शकतो? प्रिय मुलांनो, आपली प्रीती केवळ शब्दांनी बोलण्या एवढीच मर्यादित नसावी, तर ती कृतीसहित व खरीखुरी असावी. आम्ही सत्याचे आहोत ते यावरून आम्हास कळेल, आणि अशा प्रकारे देवासमोर आमच्या अंतकरणाची खात्री पटेल. जेव्हा जेव्हा आमचे अंतकरण आम्हाला दोष देईल हे यासाठी की आमच्या अंतकरणापेक्षा देव महान आहे आणि सर्व काही तो जाणतो. प्रिय मित्रांनो, वाईट करण्याबद्दल जर आमची अंतकरणे आम्हाला दोष देत नाही तर देवाकडे जाण्यासाठी आम्हाला खात्री आहे, आणि देवाकडे आम्ही जे मागतो ते आम्हाला प्राप्त होते, कारण आम्ही त्याच्या आज्ञा पाळतो आणि त्याला जे संतोषकारक आहे ते आम्ही करीत आहोत. तो आम्हाला अशी आज्ञा करतो की येशू ख्रिस्ताच्या नावावर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे आणि एकमेकांवर प्रीती केली पाहिजे जशी येशूने आम्हाला आज्ञा केली आहे. जो देवाची आज्ञा पाळतो तो त्याच्यामध्ये राहतो आणि देव त्या व्यक्तीमध्ये राहतो. देव आमच्यामध्ये राहतो हे आम्हाला यावरून समजते. त्याने दिलेल्या आत्म्यामुळे आम्हाला हे समजते. पहिले योहान अध्याय 4. प्रिय मित्रांनो, प्रत्येक संदेष्ट्याचा आत्म्यावर विश्वास ठेवण्याची सवय लावून घेऊ नका. त्याऐवजी नेहमी त्या आत्म्यांची परीक्षा करा व ते खरोखर देवापासून आहेत का ते पहा. मी हे तुम्हाला सांगतो कारण जगात पुष्कळ खोटे संदेष्टे निघाले आहेत. अशा प्रकारे तुम्ही देवाचा आत्मा ओळखू शकता. प्रत्येक संदेष्टाचा आत्मा जो कबूल करतो की येशू ख्रिस्त या जगात मानवी रूपात आला तो देवापासून आहे, आणि प्रत्येक संदेष्टाचा आत्मा जो येशूविषयी कबूल देत नाही तो देवापासून नाही. अशी व्यक्ती म्हणजे ख्रिस्तविरोधी होय. ज्याच्या येण्याविषयी तुम्ही ऐकले आहे तो अगोदरच जगात आला आहे. माझ्या मुलांनो, तुम्ही देवाचे आहात, म्हणून तुम्ही ख्रिस्त विरोधाच्या अनुयायांना जिंकले आहे, कारण जगामध्ये जो सैतान आहे त्याच्यापेक्षा जो तुमच्यामध्ये आहे तो महान देव आहे. ते लोक म्हणजे ख्रिस्ताचे शत्रू जगाचे आहेत, यासाठी की ते जगापासूनच्या गोष्टी बोलतात व जग त्यांचे ऐकते. पण आम्ही देवाचे आहोत. जो देवाला ओळखतो तो आपले ऐकतो, परंतु जो देवाचा नाही तो आपले ऐकत नाही. अशा रीतीने सत्य प्रकट करणारा आत्मा आणि लोकांना दूर नेणारा आत्मा कोणता हे आपण ओळखू शकतो. प्रिय मित्रांनो, आपण एकमेकांवर प्रीती करूया, कारण प्रीती देवाकडून येते, आणि प्रत्येक जण जो प्रीती करतो तो देवाचे मूल होतो आणि देवाला ओळखतो. जो प्रीती करीत नाही त्याची देवाशी ओळख झालेलीच नाही, कारण देव प्रीती आहे. अशा प्रकारे देवाने त्याची आम्हावरील प्रीती दर्शविली. त्याने आपला एकुलता एक पुत्र या जगात पाठविला, यासाठी की त्याच्याद्वारे आम्हाला जीवन मिळावे. आम्ही देवावर प्रीती केली असे नाही, तर त्याने आम्हावर प्रीती केली व आपल्या एकुलत्या एका पुत्राला आमच्या पापाकरिता प्रायश्चित्त म्हणून पाठविले. यामध्ये खरी प्रीती आहे. प्रिय मित्रांनो, जर देवाने आमच्यावर अशा प्रकारे प्रीती केली तर आम्ही एकमेकांवर प्रीती केलीच पाहिजे. देवाला कोणी कधी पाहिले नाही, पण जर आपण एकमेकांवर प्रीती करीत राहिलो तर देव आमच्यामध्ये राहतो व त्याची आम्हावरील प्रीती पूर्णत्वास आणलेली आहे. अशा प्रकारे आम्हाला समजू शकते की देव आमच्यामध्ये राहतो व आम्ही त्याच्यामध्ये राहतो. त्याने त्याचा आत्मा आमच्यात राहू दिला आहे. ही गोष्ट आम्ही पाहिली आहे व आम्ही साक्ष देतो की जगाचा तारणारा होण्यासाठी पित्याने पुत्राला पाठविले आहे. जर कोणी येशू हा देवाचा पुत्र आहे हे कबूल करतो, तर देव त्या व्यक्तीमध्ये राहतो आणि ती व्यक्ती देवामध्ये राहते. आणि म्हणून आम्ही ओळखतो आणि त्या प्रीतीवर आम्ही विश्वास ठेवतो की जी देवाने आमच्यावर केली. देव प्रीती आहे आणि जो प्रीतीत राहतो तो देवामध्ये राहतो आणि देव त्या व्यक्तीमध्ये राहतो. अशा प्रकारे आमच्या बाबतीत प्रीती पूर्ण होते, यासाठी की न्यायाच्या दिवशी आम्हाला दृढ विश्वास प्राप्त व्हावा. अशा प्रकारचा आत्मविश्वास आमचा आहे, कारण या जगामध्ये जे जीवन आम्ही जगत आहोत ते ख्रिस्ताच्या जीवनासारखे आहे. प्रीतीमध्ये कोणतीही भीती नसते, उलट पूर्ण प्रीती भीतीला घालून देते. प्रीती शिक्षेशी संबंधित आहे आणि जो भीतीमय जीवन जगतो तो प्रीतीत पूर्ण झालेला नाही. आम्ही प्रीती करतो कारण देवाने आमच्यावर पहिल्यांदा प्रीती केली. जर एखादा म्हणतो मी देवावर प्रीती करतो पण त्याच्या भावाचा द्वेष करतो, तर तो खोटे बोलतो. मी हे म्हणतो कारण ज्याला त्याने पाहिलेले आहे अशा भावावर जर एखादा प्रीती करीत नाही, तर ज्या देवाला त्याने पाहिले नाही त्याच्यावर तो प्रीती करू शकत नाही. आम्हाला ख्रिस्ताकडून ही आज्ञा मिळाली आहे, जो देवावर प्रीती करतो त्याने त्याच्या भावावर प्रीती केलीच पाहिजे. पहिले योहान अध्याय 5. प्रत्येकजण जो विश्वास ठेवतो की येशू हा ख्रिस्त आहे तो देवाचे मूल झालेला आहे, आणि प्रत्येकजण जो पित्यावर प्रीती करतो तो त्याच्या मुलावरही प्रीती करतो. अशा प्रकारे आम्ही ओळखतो की आम्ही देवाच्या पुत्रावर प्रीती करतो. देवावर प्रीती करण्याने व त्याच्या आज्ञा पाळण्याने देवाप्रती असलेली आमची प्रीती आम्ही त्याच्या आज्ञा पालनाकडून दाखवू शकतो, आणि त्याच्या आज्ञा फार अवजड नाहीत. कारण प्रत्येकजण जो देवाचा मूल होतो तो जगावर विजय मिळवितो, आणि यामुळे आम्हाला जगावर विजय मिळाला आमच्या विश्वासाने. येशू हा देवाचा पुत्र आहे असा विश्वास धरणाऱ्याशिवाय जगावर विजय मिळवणारा कोण आहे? येशू ख्रिस्त आमच्याकडे पाणी व रक्त यांच्यासह आला. तो केवळ पाण्याद्वारेच आमच्याकडे आला असे नाही, तर पाणी आणि रक्ताद्वारे आला. व आत्मा ही साक्ष देतो, कारण आत्मा सत्य आहे. साक्ष देणारे तीन साक्षीदार आहेत, आत्मा, पाणी आणि रक्त, आणि तिघेही एकच साक्ष देतात. जर आम्ही मनुष्यांनी दिलेली साक्ष स्वीकारतो तर देवाने दिलेली साक्ष त्यांच्या साक्षीहून अधिक महान आहे, हे आपण ओळखले पाहिजे. देवाने आपणास दिलेली साक्ष ही त्याच्या एकुलत्या एका पुत्राविषयीची आहे. जो कोणी देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याच्या स्वतःमध्ये ही साक्ष आहे. जो देवाच्या साक्षीवर विश्वास ठेवित नाही त्याने देवाला लबाड ठरविले आहे, कारण देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राबाबत दिलेल्या साक्षीवर त्याने विश्वास ठेवला नाही. आणि देवाची जी साक्ष आहे ती ही आहे की देवाने आपल्याला अनंत काळचे जीवन दिले आहे, आणि हे जीवन त्याच्या पुत्रामध्ये आहे. ज्याच्या जवळ पुत्र आहे त्याला खरे जीवन आहे, पण ज्याच्या जवळ पुत्र नाही त्याला खरे जीवन नाही. जे देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवतात त्यांना मी या गोष्टी लिहित आहे, यासाठी की तुम्हाला अनंत काळचे जीवन आहे याविषयी तुम्ही निश्चिंत असावे. आणि आम्हाला देवामध्ये खात्री आहे की जेव्हा आम्ही एखाद्या गोष्टीसाठी त्याच्या इच्छेप्रमाणे प्रार्थना करतो तेव्हा तो आमचे ऐकतो आणि आम्हाला हे माहीत आहे की जर तो आमचे ऐकतो तर कोणत्याही कारणासाठी जरी आम्ही प्रार्थना केली तर आम्हास माहीत आहे की जे काही आम्ही मागितले आहे ते आम्हाला मिळालेच आहे. जर एखाद्याला त्याचा भाऊ पापात पडलेला दिसला आणि त्याचा परिणाम अनंत काळचे मरण नसेल तर त्या भावासाठी त्याने प्रार्थना करावी आणि देव त्याला जीवन देईल. ज्या गोष्टीचा परिणाम अनंत काळचे मरण नाही अशा पापामध्ये पडणाऱ्यासाठी जे जीवन देव देतो त्या जीवनाविषयी मी हे बोलत आहे. ज्या पापाचा परिणाम मरण आहे अशा तऱ्हेच्या पापाबाबत तुम्ही प्रार्थना करावी असे मी म्हणत नाही. सर्व अनिती हे पाप आहे, पण असे पाप आहे ज्याचा परिणाम मरण नाही. आम्ही जाणतो की जो कोणी देवाचे मूल झाला आहे तो पाप करीत राहत नाही. जो देवापासून जन्मला आहे देव स्वतः त्याचे संरक्षण करतो आणि सैतान त्याला हात लावू शकत नाही. आम्हाला माहीत आहे की आम्ही देवाचे आहोत जरी संपूर्ण जग हे त्या सैतानाच्या नियंत्रणाखाली आहे, पण आम्हाला माहीत आहे की देवाचा पुत्र आला आहे व त्याने आम्हाला समजबुद्धी दिलेली आहे यासाठी की जो खरा आहे त्या देवाला आम्ही ओळखावे. आणि आपणास माहीत आहे की त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आला आहे व जो खरा देव आणि देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याजमध्ये आम्ही राहत आहोत. पिता हा खरा देव आहे आणि तो अनंत काळचे जीवन आहे. माझ्या मुलांनो, स्वतःला मूर्तीपूजेपासून दूर राखा.